चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आयन साखर कारखान्यातर्फे उसाला 2345 रुपये भाव। खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील आयन शुगर प्रायव्हेट लिमिटेड, शहादा तालुक्यातील सातपुडा आणि नवापुरातील आदिवासी सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे। आयन कारखान्याचं गाळप सातपुडा कारखान्यापेक्षा 17,000 मेट्रिक टनांनी अधिक आहे। खानदेशात एकूण 1.5 लाख मेट्रिक टनापर्यंत ऊस गाळप झाल्याची माहिती मिळाली आहे। आयन मल्टी ट्रेड साखर कारखान्यानं यंदा उसाला प्रतिटन 2345 रुपये भाव जाहीर केला आहे। कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार 21 नोव्हेंबर रोजी करण्यात आला। यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी RC बडगुजर उपस्थित होते। गेल्या वर्षी देखील कारखान्यानं सर्वाधिक भाव दिल्याचं बडगुजर यांनी सांगून यंदाही ही परंपरा कायम राखत 2345 रुपये भाव जाहीर केला। गेल्या हंगामापेक्षा यंदाचा ऊस दर हा 165 रुपये जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं। यंदाच्या ऊस गाळप हंगामात 4.50 लाख टन ऊस गाळप केलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली। यंदापासून कारखान्यानं शेतकऱ्यांच्या बांधावर तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी ई स्मार्ट शुगर ऊस तोडणी, वजनकाटा व्यवस्थापन या अत्याधुनिक स्वयंचलित प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं। संचालक सचिन शिंगारे, अतुल क्षीरसागर, ऊस उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते।